आकाशवाणी मुंबई। अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मॉरिशस बरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीकारणार मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान। अवैध कोळसा खाणी बंद करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असून अपघात टाळण्याकरता राज्य सरकारांबरोबर योजना तयार करत असल्याचं केंद्र सरकारचं लोकसभेत निवेदन। महाराष्ट्र विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांचा सभात्याग। आणि ग्रीनलंडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटिक या पक्षाची 29.9% मतं मिळवून आघाडी। भारत मॉरिशस दरम्यान सुधारित धोरणात्मक भागीदारी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली। प्रधानमंत्री 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून आज झालेल्या दोन्ही देशांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। भारत आणि मॉरिशसमध्ये असलेल्या भागीदारीविषयी ते म्हणाले,
भारत और मॉरिशस का संबंध हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है। हम आर्थिक और सामाजिक प्रगति की राह पर एक दूसरे के साथी हैं। प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा, हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है। रक्षा हो या शिक्षा, स्वास्थ्य हो या स्पेस, हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं।
भारत मॉरिशसच्या भागीदारीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्या संसद भवनाच्या निर्माणात भारत सहाय्य करेल। मॉरिशसमध्ये 100 किलोमीटर लांबीच्या पाण्याच्या पाईपच्या आधुनिकीकरणासाठी काम केलं जाईल। सामुदायिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 500 मिलियन मॉरिशियन रुपये खर्चाची विकासकामं सुरू केली जातील अशी घोषणाही मोदी यांनी केली। भारत आणि मॉरिशसमध्ये अंतराळ संशोधन, AI, आरोग्य, सागरी अर्थव्यवस्था, माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सायबर सुरक्षा या विषयांमध्ये परस्पर संबंध दृढ करणं हे दोन्ही देशांचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांनी सांगितलं। भारतानं मॉरिशसच्या आरोग्य क्षेत्रात आधुनिकीकरण आणलं आहे, त्यासाठी आपण भारताचे आभार मानतो असं ते यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात मोदी आणि रामगुलाम यांनी मॉरिशसमधल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं। स्थानिक चलनासाठी सेटलमेंट सिस्टीम, क्रेडिट सुविधा करार, राजदूतांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, व्हाईट शिपिंग माहितीची देवाणघेवाण, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य, सुशासनासाठी सार्वजनिक अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण या विषयाशी संबंधित 8 सामंजस्य करार उभय देशात झाले। थोड्याच वेळात साजऱ्या होणाऱ्या मॉरिशसच्या 57व्या राष्ट्रीय दिवस समारंभात प्रधानमंत्री मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन प्रदान करण्यात येणार आहे। काल भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात नवीनचंद्र रामगुलाम यांनी या पुरस्काराची घोषणा केली। प्रधानमंत्री मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 21वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। अवैध कोळसा खाणी बंद करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असल्याचं आज केंद्र सरकारनं लोकसभेत सांगितलं। आसाममध्ये रॅटहोल कोळसा खाणींमध्ये झालेल्या अपघातात कामगारांचा मृत्यू झाल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी उत्तर देत होते। यासंदर्भात आपण आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा यांच्याशी चर्चा केली असून एकूणच कोळसा खाणींमध्ये अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी संपर्कात आहे असं ते म्हणाले। कोळसा खाणींमधली सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे। झारखंडमध्ये बेकायदेशीर कोळसा खाणी बंद करण्यासंदर्भात तिथले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी आपण बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात ऑक्टोबर 2024 विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी 2,33,33,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला। ही संख्या आता 2,47,00,000 झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली। तसंच या योजनेच्या लाभार्थ्यांना 2,100 रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न विचारला होता। नमो सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं तटकरे यांनी स्पष्ट केलं। मात्र अशा महिलांना 1,000 रुपये नमो सन्मान योजनेतून आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील असं त्या म्हणाल्या। समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं प्रश्न विचारण्याची परवानगी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मागितली, मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळून लावत पुढचं कामकाज सुरू केलं। त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला। टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठं व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा 99% प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड इथं प्रीतीसंगम समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर राज्य शासन काम करत असल्याचं पवार यावेळी म्हणाले. मानेसर, गुरुग्राम, फरीदाबाद, हिसार, रोहतक, कर्नाल, यमुनानगर, पानीपत, अंबाला आणि सोनीपत या महानगरपालिकांच्या महापौर आणि नगरसेवक पदांसाठी या महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक झाली होती. अंबाला आणि सोनीपत या महापालिकांच्या महापौर पदासाठी पोटनिवडणूक झाली. अंबालामध्ये भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार शैलदा सचदेवा यांनी विजय मिळवला. क्रिएट इन इंडिया उपक्रमाअंतर्गत होणाऱ्या वेव्ज 2025 परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 112 संगीतकारांनी अर्ज केले होते, त्यापैकी 80 शास्त्रीय संगीतकार तसंच लोककलाकारांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश विविध शैलींच्या संगीताला एकाच छताखाली आणून सादर करणं असा आहे. दूरदर्शन आणि महावीर जैन फिल्म्स यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाची अंतिम फेरी 1-4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर आपण ऐकू शकता.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रीनलंडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटिक या पक्षानं 29.9% मतांसह बाजी मारली आहे. आर्टिक खंडावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी अमेरिका, चीन, रशिया यांच्यात चढाओढ सुरू असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागाचा ताबा घेण्याचा मानस जाहीर केला, त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष होतं. ग्रीनलंड हा डेन्मार्कच्या स्वामित्वाखालचा स्वायत्त प्रदेश असून डेन्मार्कपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याकडे सर्व राजकीय पक्षांची वाटचाल सुरू आहे. ग्रीनलंडच्या अंतर्गत सुरक्षा, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि पतधोरणावर अजूनही डेन्मार्कचं नियंत्रण आहे. युक्रेननं 30 दिवसाच्या तत्काळ आणि तात्पुरत्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असून त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी रशियावर असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. अमेरिकेनं युक्रेनला गुप्तवार्ता आणि लष्करी मदत पुरवण्याची स्थगिती उठवली आहे. सौदी अरेबियात युक्रेनच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मॅक्रो रुबियो यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात युद्धबंदी लागू करण्याच्या कराराला परस्पर सहमतीनं मुदतवाढ देता येऊ शकेल असं म्हटलं असून शांतता राखण्यासाठी रशियाकडून परस्पर सहकार्य महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज गुलमर्ग इथं समाप्त होणार आहे. समारोप समारंभाला केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय उपस्थित राहणार आहेत. या खेळांचा पहिला टप्पा 23-27 जानेवारी दरम्यान लडाखमध्ये यशस्वीरित्या पार पडला. इथल्या एनडीएस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि गुफुक तलाव इथं आईस हॉकी आणि आईस स्केटिंग स्पर्धा झाल्या. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि जम्मू काश्मीर क्रीडा परिषदेनं या स्पर्धांचं उत्कृष्ट नियोजन केल्याचं भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपमहासंचालक विनीत कुमार यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मॉरिशस बरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीकारणार मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान. अवैध कोळसा खाणी बंद करण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असून अपघात टाळण्याकरता राज्य सरकारांबरोबर योजना तयार करत असल्याचं केंद्र सरकारचं लोकसभेत निवेदन. महाराष्ट्र विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांचा सभात्याग. आणि ग्रीनलंडच्या संसदीय निवडणुकीत डेमोक्रेटिक या पक्षाची 29.9% मतं मिळवून आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.